द्वादश सर्ग बिभीषणाचा राज्याभिषेक आणि सीतेची अग्निपरीक्षा। श्री महादेव म्हणाले, हे पार्वती, बिभीषण, हनुमंत तसेच अंगद, लक्ष्मण, कपिराज, सुग्रीव, जांबवान तसेच इतरही वानरवीर यांच्याकडे पाहून संतुष्ट मनाने राम त्या सर्वांना म्हणाले, तुमच्या बाहूंच्या सामर्थ्यामुळे माझ्याकडून रावण मारला गेलाय। जोपर्यंत इंद्र, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत, तोपर्यंत तुमची पुण्यपावन कीर्ती जगात टिकून राहील। जे कोणी माझ्यासहित त्रैलोक्याला पावन करणाऱ्या आणि कलीतील दोषांचे हरण करणाऱ्या तुमच्या कथेचे कीर्तन करतील ते परमगतीला जातील। दरम्यानच्या काळात रावण जमिनीवर मृत होऊन पडलेला असे पाहून रावणाने ज्यांचे पालन केले होते अशा मंदोदरी इत्यादी रावणाच्या सर्व स्त्रिया रावणाच्या पुढे येऊन शोक करू लागल्या। त्यावेळी बिभीषण सुद्धा अतिशय दुःखाने व्याकुळ होऊन रावणाच्या पुढे पडून नाना प्रकारे विलाप करू लागला। तेव्हा राम लक्ष्मणाला म्हणाले, हे लक्ष्मणा, बिभीषणाला सांग की आता त्याचे भावाचे औरसदैहिक संस्कार करावेत, कारण आता विलंब का? रावणाच्या मंदोदरी इत्यादी स्त्रिया रावणापुढे पडून विलाप करीत आहेत, त्यांचे तू निवारण कर। रामाने असे सांगितल्यावर लक्ष्मण बिभीषणाकडे गेला आणि मृत रावणाजवळ मृत पडलेल्या बिभीषणाला सांगू लागला। अतिशय शोकमग्न झालेल्या बिभीषणाला लक्ष्मण म्हणाला, अरे बिभीषणा, ज्याच्यासाठी तू दुःखाने शोक करीत आहेस तो तुझा कोण आहे? जन्म होण्यापूर्वी तू याचा कोण होतास? आत्ता कोण आहेस आणि यानंतरही तू त्याचा कोण असणार? ज्याप्रमाणे पाण्याच्या प्रवाहात पडलेले वाळूचे कण हे त्या पाण्याबरोबर एकत्र येतात आणि पुन्हा वेगळे होतात, त्याप्रमाणे काळाच्या ओघात देहधारी प्राणी एकत्र येतात आणि वियुक्त होतात। ज्याप्रमाणे धान्याच्या बीजापासून धान्याची अन्य बीजे उत्पन्न होतात आणि नष्ट होऊन जातात, त्याप्रमाणे ईश्वराच्या मायेने प्रेरित झालेले प्राणी अन्य प्राण्यांपासून निर्माण होतात आणि नष्ट होऊन जातात। तू, हे आम्ही आणि इतर लोक सुद्धा समानपणे काळात वश होऊन उत्पन्न होत असतात। जेव्हा आणि ज्यापासून हे जन्म आणि मृत्यू होणार असतात तेव्हा आणि त्यापासूनच ते होत राहतात। जन्मरहित असा ईश्वर हा मात्र कशाचीही इच्छा नसताना सुद्धा एखाद्या बालकाप्रमाणे कोणतीही अपेक्षा न ठेवता स्वतःच निर्माण केलेल्या आणि स्वतंत्र नसणाऱ्या अशा प्राण्यांच्याकडून सर्व प्राणी उत्पन्न करतो तसेच नष्टही करतो। देहाच्या योगाने जीव हे देहधारी होतात। ज्याप्रमाणे बीजापासून दुसरे बीज निर्माण होते त्याप्रमाणे माता पित्यांच्या देहापासून देह हा उत्पन्न होत असतो। या उलट जीव हा देहापेक्षा वेगळा असून तो नित्य शाश्वत आहे। खरे सांगायचे तर देहधारी जीव आणि देह असा विभाग सुद्धा अज्ञानाचा नाश होत नाही, तोपर्यंत अविवेकाने केला गेलाय। ज्याप्रमाणे लाकडाचे लांबी, रुंदी इत्यादी गुणधर्म हे मुळात अग्नीचे नसतानाही ते अग्नीमध्ये पाहणाऱ्या माणसाला अग्नीच्या ठिकाणी भासू लागतात, त्याप्रमाणे देहाचे वेगळेपण, जन्म, नाश, क्षय, वृद्धी, कर्म आणि कर्माचे फळ हे गुणधर्म मुळात जीवाचे नसतानाही ते द्रष्ट्या जीवाचे आहेत असे भासू लागते। ज्याप्रमाणे देहाशी जीवात्म्याचा संयोग झाला असताना ते देहाचे गुणधर्म चुकीच्या समजुतीमुळे जीवाचे आहेत असे भासू लागते, त्याप्रमाणे सत्य अशा आत्म्याचे ज्ञान झाल्यावर त्याचे ध्यान करीत राहणाऱ्या माणसाला हे कळून येते की ते देहाचे गुण असत आहेत, म्हणजे ते जीवाचे गुण नाहीत, ते जीवापेक्षा वेगळे आहेत। झोपेत अहंकाराचा अभाव होत असल्यामुळे झोपलेल्या माणसाला तेव्हा संसार भासत नाही, त्याप्रमाणे अहंकार रहित मुक्त पुरुष हा जरी जिवंत असला तरी त्याला प्रपंचाचे भान होत नाही। म्हणून हे बिभीषणा, तू अहंता आणि ममता या स्वरूपाचा भ्रम आणि मायेमुळे निर्माण होणारे मनाचे गुणधर्म टाकून दे। बाह्य पदार्थ आणि बाह्य इंद्रिय यांच्याशी असणारा मनाचा संबंध तू हळूहळू सोडून दे आणि स्वतःचा आत्मा सर्वांतर्यामी असे जे परमेश्वर म्हणजेच मायेने मनुष्यरूप धारण केलेले भगवान रामचंद्र आहेत त्यांच्या ठिकाणी तुझे मन हळूहळू स्थिर कर। बाह्य विषयात दोष आहेत हे मनाला दाखवून देऊन ते मन तू रामाच्या स्वरूपभूत अशा आनंदात मग्न कर। मी म्हणजे आत्मा हा देह आहे या बुद्धीमुळेच माणसाच्या बाबतीत भाऊ, बाप, आई, मित्र किंवा प्रिय माणूस अशी ही नाती निर्माण होतात। देहापेक्षा आत्मा वेगळा आहे असे जेव्हा एखादा मनुष्य मनाने जाणतो तेव्हा कोण कोणाचा भाऊ, आई, बाप अथवा मित्र असू शकेल? मिथ्या ज्ञानामुळे माणसाच्या बाबतीत पत्नी, घर, शब्द इत्यादी विषय आणि नाना प्रकारची वैभवे ही सदा उत्पन्न होतात. सैन्य, खजिना, सेवक वर्ग, राज्य, भूमी, पुत्र इत्यादी हे सर्व अज्ञानापासूनच उत्पन्न होत असल्याने त्यांच्याशी होणारा संयोग हा क्षणभर टिकणारा असतो आणि ते सर्व नाशवंत. म्हणून आता तू उठ, भक्तीने मनात चिंतन केलेल्या रामांचे ध्यान करीत आणि नेहमी प्रारब्धाचा भोग घेत राज्य इत्यादींचे पालन कर. भूत आणि भविष्य यांची चिंता न करता केवळ वर्तमान काळाचा विचार करून वाघ. असे केल्याने तू संसारातील दोषाने लिप्त होणार नाहीस. श्रीराम तुला आज्ञा करीत आहेत की भावाचे जे काही अर्धदेयी कार्य करायचे आहे ते तू यथाशास्त्र कर. अतिशय विलाप करणाऱ्या राक्षस स्त्रियांचे सांत्वन कर. हे महाबुद्धिमंता, त्यांना लंकेत परत जाऊ दे, उशीर करू नको. लक्ष्मणाचे यथार्थ वचन ऐकल्यावर विभीषणाने शोक आणि मोह टाकून दिले आणि तो रामाजवळ गेला. धर्म जाणणाऱ्या विभीषणाने धर्म आणि अर्थ याने युक्त असणाऱ्या रामांच्या वचनाचा स्वतःच्या बुद्धीने नीट विचार केला आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागण्यासाठी त्याने धर्म आणि अर्थ याने युक्त असे उत्तर दिले. हे प्रभो, दुष्ट, खोटारडा, क्रूर, धर्माचरणाचा त्याग करणारा आणि परस्त्रीचे ठिकाणी आसक्त असणारा असा रावण होता. हे देवा, मी त्याचे अर्धोदयी संस्कार करणे हे योग्य नाही. त्याचे वचन ऐकल्यावर प्रसन्न राम असे म्हणाले, वैर हे मरणापर्यंतच असते. आपले प्रयोजन तर आता पुरे झाले. जसा हा रावण तुझा होता तसाच तो माझाही होता. तेव्हा याचा अर्धदैहिक संस्कार तू कर. रामांची आज्ञा शिरोधारे मानून विभीषणाने ताबडतोब त्यावेळी महाबुद्धिमानाच्या राणी मंदोदरीचे सांत्वन केले. नंतर धर्मात्मा, धर्मबुद्धी आणि धर्मज्ञ अशा विभीषणाने रावणाचे अर्धदैहिक संस्कार करण्यासाठी आपल्या बांधवांना त्वरा करण्यास सांगितले. पितृयज्ञाच्या विधीला अनुसरून विधीपूर्वक रावणाचे प्रेत चितेवर ठेवून आहिताग्नी पुरुषाप्रमाणेच रावणाचे सर्व संस्कार विभीषणाने आपले नातेवाईक आणि मंत्री यांच्यासह पार पाडले. त्यानंतर विभीषणाने विधिवत रावणाच्या शवाला अग्नी दिला. नंतर स्नान करून ओल्या वस्त्राने विभीषणाने गर्भमिश्रित तीळ पाण्यात मिसळून ते विधीपूर्वक रावणाला दिले आणि त्याला नमस्कार केला. त्यानंतर पुन्हा पुन्हा सांत्वनपर शब्दाने स्त्रियांचे समाधान केले. तो म्हणाला, आता तुम्ही जा. तुम्ही त्या सर्व स्त्रिया लंकेत गेल्या. नंतर विभीषण रामाजवळ येऊन नम्रपणे उभा राहिला. वृत्रासुराचा वध केल्यावर इंद्राला ज्याप्रमाणे आनंद झाला होता त्याप्रमाणे शत्रूचा वध केल्यावर वानर सैन्य, सुग्रीव आणि लक्ष्मण यांच्यासह रामाना सुद्धा हर्ष झाला. त्यानंतर प्रदक्षिणा आणि त्यांना अभिवादन करून त्यांची अनुज्ञा घेऊन मातली आकाशमार्गाने स्वर्गाला परत गेला. नंतर आनंदित मनाने राम लक्ष्मणाला म्हणाले, मी अगोदरच लंकेचे राज्य विभीषणाला दिले आहे, तरी आता तू लंकेमध्ये जाऊन ब्राह्मणांचे द्वारा मंत्रपूर्वक विधिवत विभीषणावर अभिषेक करून घे. रामाने असे म्हटल्यावर लक्ष्मण लगेच वानरासह लंकापुरीत गेला आणि समुद्राच्या पाण्याने भरलेल्या सुवर्ण कलशाने त्याने बुद्धिमान राक्षसश्रेष्ठाच्या विभीषणाला मंगलमय अभिषेक केला. त्यानंतर नाना प्रकारचे नजराने घेतलेल्या नगरवासी लोकांसह अनेक भेटवस्तू घेऊन लक्ष्मणासह विभीषण रामाजवळ आला आणि त्याने विनाशयास कर्म करणाऱ्या रामाला दंडवत प्रणाम केला. विभीषणाला राज्य प्राप्त झाले हे पाहून राम आनंदित झाले आणि लक्ष्मणासह ते स्वतःला कृतकृत्य मानू लागले. त्यानंतर सुग्रीवाला आलिंगन देऊन राम त्याला म्हणाले, हे वीरा, तुझ्या सहाय्याने मी महान रावणाला जिंकले आहे आणि निष्पापा मी विभीषणाला सुद्धा लंकेच्या राज्यावर अभिषिक्त केले आहे. त्यानंतर विनयपूर्वक जवळच उभे असणाऱ्या हनुमंताला राम म्हणाले, विभीषणाची अनुमती घेऊन तू आता रावणाच्या प्रासादात जा. आणि रावणाचा वध झाला इत्यादी सर्व वृत्तांत जानकीला निवेदन कर. मग जानकी जे प्रत्युत्तर देईल ते तू लवकरच परत येऊन मला सांग. अशा प्रकारे रामाकडून आज्ञा मिळाल्यावर बुद्धिमान हनुमान राक्षसांकडून सन्मानित होत लंकापुरीत प्रविष्ट झाला. मग रावणाच्या प्रासादात प्रवेश केल्यावर अशोक वृक्षाच्या मुळाचा आश्रय घेतलेली कृश, दीन, स्तुत्य राक्षस स्त्रियाने वेढलेली आणि रामाचे ध्यान करीत असणारी जानकी त्याला दिसली. विनयाने नम्र होऊन पवनसुताने तिला प्रणाम केला. नम्र होऊन व भक्तीने हात जोडून तो तिच्या पुढे उभा राहिला. त्याला पाहिल्यावर जानकी काही काळ गप्प बसली आणि नंतर तिला पूर्वीची आठवण झाली. तो रामांचा दूत आहे हे लक्षात आल्यावर ती आनंदाने प्रसन्न मुखाने शोभू लागली. तिचे मुख प्रसन्न झाले हे पाहून पवनसुत रामाचा निरोप तिला सांगू लागला. मारुती म्हणाला, हे देवी, सुग्रीव, विभीषण आणि लक्ष्मण यांच्या व वानरांच्या सैन्यासह श्रीराम कुशल आहेत. पुत्र, सेना, मंत्री यांच्यासह रावणाचा वध करून आणि विभीषणाला लंकेच्या राज्यावर बसून रामाने तुला आता आपली खुशाली सांगितली. आपल्या पतीचा हा प्रिय निरोप ऐकल्यावर आनंदाने सद्गदित झालेल्या वाणीने सीता म्हणाली, अरे वत्सा, मी तुझे कोणते प्रिय करू? तुझ्या गोड शब्दांच्या सारखे या तिन्ही लोकात कोणतीही रत्ने आभूषणे मला आज दिसत नाहीत. असे वैदेहीने म्हटल्यावर हनुमान तिला म्हणाला, माते, विजयाने प्रसन्न झालेल्या श्रीरामांना पाहणे हे मला नाना प्रकारच्या रत्नराशीपेक्षा आणि देवांच्या राज्यापेक्षा महत्वाचे वाटते. त्याचे ते वचन ऐकल्यावर मैथिली मारुतीला म्हणाली, हे वत्सा, सर्व उत्तम गुण तुझ्याच ठिकाणी एकवटून राहिलेत. आता मला रामांना लवकर पाहायचे. रामाने मला तत्काळ तशी आज्ञा द्यावी. ठीक आहे असे म्हणून तिला नमस्कार करून मारुती हा रघुत्तमांना भेटण्यास परत गेला. जानकी ते सर्व भाषण त्याने रामापुढे निवेदन केले. तो म्हणाला, हे भगवान, जिच्यासाठी युद्ध इत्यादीचा आटापिटा केला होता आणि जी या सर्व कर्माची फलस्वरूप आहे त्या शोकसंतप्त दैवी देवी मथिल मैथिलेला आता तुम्ही भेटणे योग्य होईल. हनुमानाने असे म्हटल्यावर माया सीतेचा त्याग करण्याचा आणि अग्नीत स्थित असणाऱ्या खऱ्या जानकीचा स्वीकार करण्याचा ज्ञानीपुरुषातील श्रेष्ठ अशा रामाने मनात विचार केला आणि मग ते विभीषणाला म्हणाले, हे राजा विभीषणा, तू आता जा आणि स्नान घालून निर्मळ वस्त्रे परिधान केलेल्या आणि सर्व अलंकाराने विभूषित अशा जानकीला त्वरित माझ्याजवळ घेऊन ये. ते रामांचे वचन ऐकल्यावर विभीषण मारुतीसह गेला. मग वृद्ध अशा राक्षसस्त्रियांकडून मैथिलीला स्नान घालून आणि तिला वस्त्रालंकाराने विभूषित करून एका उत्तम पालखीत बसवण्यात आले. अंगरखे आणि मंदिर घातलेल्या पुष्कळ चोपदार भालदार या पवित्र सीतेचे रक्षण करीत होते. त्यावेळी जनककन्येला पाहण्यास सर्व वानर एकत्र जमले. त्यांना सर्व बाजूने रोखत आणि बाजूला व्हा असा कोलाहल करीत ते अनेक वेत्रधारे भालदार रामाजवळ आले. मग पालखीत बसलेल्या सीतेला दुरूनच पाहून रघुत्तम विभीषणाला म्हणाले, विभीषणा, हे वेत्रधारी भालदार वानरांना का बरे बाजूला करीत आहेत? आईप्रमाणे असणाऱ्या मैथिलीला सर्व वानरांना पाहू दे आणि जानकी पायी चालत माझ्याजवळ येऊ दे. ते रामांचे वचन ऐकल्यावर ती पालखीतून खाली उतरून सावकाशपणे पायी चालत रामाजवळ आली. मग विशिष्ट कार्यासाठी निर्मिलेल्या त्या माया सीतेला पाहून तिच्याविषयी बोलू नयेत असे अनेक शब्द रघुनंदन बोलू लागले. राघवाने उच्चारलेले ते शब्द सहन न होऊन सीता लक्ष्मणाला म्हणाली, रामांचा विश्वास बसावा आणि लोकांची खात्री पटावी यासाठी तू माझ्याकरता अग्नी प्रज्वलित कर, म्हणजे मी अग्निदिव्य करून माझे पावित्र्य सिद्ध करेन. सीतेच्या या बोलण्याला राघवांची संमती आहे हे पाहून शत्रूचे दमन करणाऱ्या लक्ष्मणाने तत्काळ लाकडांची मोठी रास रचली आणि तेथे अग्नी प्रज्वलित करून तो रामाजवळ जाऊन उभा राहिला. तेव्हा भक्तीने युक्त असणाऱ्या सीतेने राघवांना प्रदक्षिणा घातल्या. नंतर सर्व लोक, देव, राक्षसस्त्रिया पाहत असतानाच देवतांना आणि ब्राह्मणांना नमस्कार करून सीता अग्निजवळ गेली आणि हात जोडून म्हणाली, जर माझे मन राघवांना सोडून कधीही अन्यत्र कुठे गेले नसेल तर लोकांचा साक्षी असणारा अग्नि माझे सर्व प्रकारे रक्षण करो. असे बोलून सीतेने अग्नीला प्रदक्षिणा घातली आणि निर्भय चित्ताने पतिव्रता सीतेने त्या प्रज्वलित अग्नीमध्ये प्रवेश केला. त्या पेटलेल्या प्रचंड अग्नीत सीता प्रविष्ट झाली आहे हे पाहून सिद्धांसह भूतगण दुःखाने अतिशय व्याकुळ झाले. ते एकमेकांना म्हणू लागले, अहो, राम इतके ज्ञानी असूनही स्वतःची लक्ष्मी असलेल्या सीतेचा त्याग त्यांनी का बरे केला असेल? इति श्रीमद अध्यात्म रामायणे उमा महेश्वर संवादे युद्धकांडे द्वादश सर्ग समाप्त.